चला दुसऱ्या अंदाज भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
हाय संग्राम, प्रकाश बोलतोय.
प्रकाश, ऑलिम्पिक मध्ये भारताकडनं 103 लोक क्वालिफाय झालेत. शेवटची टॅली येईपर्यंत अजूनही यात भर पडणार आहे. आपण लास्ट टाइम लंडनला गेलो होतो तेव्हा आपली हायेस्ट टॅली होती, आपण 83 लोक पाठवली होती. तर एवढा प्रोग्रेस, एवढा मोठा आपला स्क्वॉड झालेला आहे का, कशामुळे आणि काय तुझी प्रतिक्रिया?
मला वाटतं की पॉप्युलेशन वाढलंय त्याच्यामुळे एक रिझन असू शकतं. आणि
हो बरोबर, मला वाटलं होतं की तुम्ही असं म्हणणार म्हणून मी आधीच कॅल्क्युलेशन केलं. पॉप्युलेशन साधारण 2012 ते 2016 मध्ये 5% वगैरे वाढलेलं आहे.
अगदी,
पण 83 ते 103 जवळजवळ 25% ही वाढ आहे.
अगदी, आणि त्याचबरोबर आपण रुरल पॉप्युलेशन आहे त्यांना पण आपण प्रोत्साहित करतोय आणि त्यामुळे पण हे वाढ झाली असेल कदाचित.
तुझा इंटरेस्ट वाढलाय का?
हो, माझं तर वाढलंय ना. मला बेसिकली स्टिल शूटिंग नाही, बेसिकली शूटिंग,
रायफल शूटिंग आणि पिस्टल शूटिंग.
या,
अरे पण त्यातल्या ज्या गन्स असतात त्या खऱ्या गन सारखे दिसतच नाहीत रे, ते काहीतरी खेळण्यात वेगळंच वाटतं ना.
अगदी अगदी बरोबर आहे.
आणि इवन आर्चरी, धनुष्यबाण जे वापरतात त्यात सुद्धा तू बघितलंयस का नीट की सुरुवातीची पोझिशन जी असते तर ते तसा बाण ओढायचा आणि ते आपल्या लिप्सवर किंवा गालावरती वगैरे ते टेकवायचं असतो हात, ते विचित्र दिसतं नाही का?
कॉमेडियन वाटतं ते.
आपल्याला काय ना, पिक्चरमुळे घाणेरड्या सवयी लागल्यात की सगळं जे कूल आहे ना दिसायला, सगळं कूल लागतं आपल्याला.
अगदी अगदी. आणि त्याचबरोबर जे पब्लिसिटी करतोय त्याचं पण काही भरपूर इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती. जसं तू आता ऑनर सगळ्यांना सांगतो की ऑलिम्पिक मध्ये हे झालं, वाढ झाली, ते मला आता कळायला तू सांगितल्याबद्दल
थोडस क्रेडिट मी पण घ्यावं. ते जे 20 वाढलेत त्यापैकी एक माझा, एक संग्रामचा.
एक संग्रामचा एक. अगदी, संग्राम बोलतो, पुनकर खुलतो, सुपर हिट 93.5 रेड एफ एम. बच रात्री रहो.